chinimandi.com podcast.
बांगलादेश बारिसाल जिल्ह्यात ऊस शेती खूपच लोकप्रिय. कृषी विस्तार विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार बारिसाल क्षेत्रामध्ये अनुकूल परिस्थितीमुळे ऊसाची शेती मोठ्या गताने लोकप्रिय होत आहे. अनुकूल परिस्थिती आणि ऊसाच्या योग्य देखभालीमुळे क्षेत्रातील शेतकरी ऊसाच्या उत्पादनामध्ये अधिक लाभ मिळवत आहेत. 2020-21 मध्ये DAE डेटानुसार या उत्पादनाचा कमीत कमी 50,000 कुटुंब लाभ घेत आहेत. पूर्ण क्षेत्रामध्ये 2,288 हेक्टर जमिनीतून जवळपास 105,900 टन ऊस तोडणी केली जाईल. गेल्या वर्षी 6 जिल्ह्यामध्ये 2,266 हेक्टर जमिनीवर ऊस पिकाची शेती करण्यात आली होती, ज्यामध्ये 104,410 टन ऊसाचे उत्पादन झाले होते. शेतकरी मोहम्मद मिराज यांनी सांगितले की त्यांनी 5 वर्षापूर्वी ऊसाची शेती सुरू केली होती आणि यावर्षी त्यांनी 15 एकर जमिनीवर रोपांची लागवड करण्यासाठी जवळपास 1.2 लाख खर्च केले. DAE बॅरिसाल विंगचे उपनिदेशक MD आफताबुद्दीन अहमद यांनी सांगितले की अनुकूल परिस्थितींमुळे ऊसाचे उत्पादन वाढत आहे आणि क्षेत्रातील शेतकरी अधिक लाभ घेत आहेत.